आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांची दिली माहिती. भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप. अधिवेशनपूर्व चहापान कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी अपघातपाताची शक्यता आढळली नसून सर्वंकष चौकशी होईल असं हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांची अंतिम फेरीत धडक. लोकसहभागाच्या ताकदीवर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या 123 भागात ते आज बोलत होते. आणीबाणी लादण्याच्या घटनेला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशात संविधान हत्या दिवस पाळला गेला त्याबद्दल ते बोलत होते. यासंदर्भात मोरारजी देसाई आणि अटलबिहारी वाजपेयी या माजी प्रधानमंत्र्यांनी आणीबाणीच्या निषेधात केलेल्या भाषणांचा अंशही त्यांनी श्रोत्यांना ऐकवला. आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत समाजातल्या प्रत्येक घटकाला त्रास दिला गेला, मात्र भारताच्या जनतेनं न झुकता आपलं सामर्थ्य दाखवलं, आणीबाणी हटली आणि आणीबाणी लादणारे पराभूत झाले असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त यावर्षी विशाखापट्टणम इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमासह देश आणि परदेशात विविध ठिकाणी झालेल्या अभिनव उपक्रमांचा तसंच त्यातल्या अभूतपूर्व लोकसहभागाचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. जगातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये झालेल्या योग दिन सोहळ्याच्या छायाचित्रांमध्ये शांतता, स्थैर्य आणि संतुलनाचं दर्शन घडल्याचं मत त्यांनी मांडलं. नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलताना त्यांनी देशभरात केल्या जात असलेल्या अनुकरणीय प्रयत्नांचा उल्लेख केला. पुण्याचे रमेश खरमाळे वनसंवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. मन की बातमध्ये आपल्या कार्याचा उल्लेख झाल्याबद्दल रमेश खरमाळे यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या.
खरे तर मला आज आश्चर्याचा धक्का बसतोय की सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी माझ्या या छोट्याशा कार्याचा गौरव आज मन की बात ह्या कार्यक्रमामध्ये केलाय. माझं कुटुंब असेल यांच्यासाठी जो मी वेळ देऊ इच्छित होता तो वेळ मी पर्यावरण सेवेसाठी दिला आणि आज त्या सेवेतून कौतुक होतंय. माझ्या परिवाराला फार आनंद होतोय. आज सन्माननीय मोदी साहेबांना या माध्यमातून धन्यवाद देईल.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीनं सामूहिक प्रयत्नातून कार्बन तटस्थता गाठल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. लहान सहान सवयींमधून जेव्हा सामूहिक निर्धार उभा राहतो तेव्हा निश्चितपणे फार मोठं परिवर्तन घडून येतं असं ते म्हणाले. एक पेड माँ के नाम या अभियानात सहभागी होण्याचं आणि भावी पिढ्यांचं भविष्य सुरक्षित करण्याचं त्यांनी आवाहन श्रोत्यांना केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं भारत हा ट्रॅकोमा या डोळ्यांच्या आजारापासून मुक्त झाल्याची घोषणा केली असल्याची माहिती त्यांनी दिली. या आजाराविरुद्ध न थकता लढा देणाऱ्या प्रत्येकाचं हे यश असल्याचं ते म्हणाले. जलजीवन अभियानामुळे नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत असल्यामुळेही अशा आजारांचा धोका कमी झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. आपलं सामर्थ्य वाढवण्यासाठी आरोग्याकडे लक्ष देण्याचं आवाहन त्यांनी केलं.
भारत में स्वास्थ्य से लेकर सामाजिक सुरक्षा तक हर क्षेत्र में देश सैचुरेशन की भावना से आगे बढ़ रहा है. ये सामाजिक न्याय की भी उत्तम तस्वीर है. इन सफलताओं ने एक विश्वास जगाया है कि आने वाला समय और बेहतर होगा. हर कदम पर भारत और भी सशक्त होगा.
देशातल्या 64% जास्त लोकसंख्येला आता सामाजिक सुरक्षा विषयक योजनांचा लाभ मिळत असल्याचं आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अलीकडच्या अहवालात म्हटलं आहे अशी माहिती त्यांनी श्रोत्यांना दिली. 2015 सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी 25 कोटींपेक्षा कमी होते, ते आता 95 कोटी झाले आहेत असं ते म्हणाले. महिलांच्या नेतृत्वाखाली विकास या मंत्राच्या आधारे भारत आपलं नवं भविष्य उभारत असल्याचं ते म्हणाले. यानिमित्तानं त्यांनी देशभरातली महिला उद्योजकतेची प्रेरणादायी उदाहरणं श्रोत्यांसमोर मांडली. भारतातल्या कलाकौशल्याच्या विविधतेचा उल्लेख त्यांनी केला. याच अनुषंगानं मेघालयातल्या पारंपरिक एरी रेशीम उद्योगाला GI टॅग मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. ग्राहकांनी अशी स्वदेशी उत्पादनं खरेदी करावीत आणि व्यापाऱ्यांनी स्वदेश निर्मित उत्पादनंच विकावीत आणि आत्मनिर्भर भारत अभियानाला नवी ऊर्जा द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष विविध देशातल्या जनतेच्या दर्शनासाठी पाठवण्यात आले असून त्याकरता व्हिएतनाम, थायलंड आणि मंगोलिया इथल्या नागरिकांनी आभाराचे संदेश आपल्याला पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वांनी आपापल्या राज्यातल्या बौद्ध स्थळांना भेट द्यावी असं आवाहन त्यांनी केलं. दीर्घकाळानंतर सुरू झालेली कैलास मानसरोवर यात्रा, जुलैमध्ये सुरू होणारी अमरनाथ यात्रा, आगामी श्रावण महिना, भगवान जगन्नाथ रथयात्रा यांचा त्यांनी भक्तिभावाने उल्लेख केला. या यात्रांमध्ये सहभागी होणारे भाविक म्हणजे एक भारत श्रेष्ठ भारत भावनेचं प्रतिबिंब असल्याचं ते म्हणाले. या यात्रांमध्ये सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंना त्यांनी शुभेच्छाही दिल्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात उतरलेले पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी देखील प्रधानमंत्र्यांनी श्रोत्यांना सांगितलं. येत्या 1 जुलैला होणाऱ्या डॉक्टर आणि सनदी लेखापाल दिनानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव होणार असल्याचा उल्लेख करत प्रधानमंत्र्यांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र www.newsonair.gov.in या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तीपीठ महामार्गाला विरोध इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारनं आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची घोषणा महाविकास आघाडीनं आज केली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतर नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आणि हे सर्व मुद्दे विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचं नमूद केलं. राज्यातली वाढती गुन्हेगारी, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री का गप्प आहेत, युती धर्मामुळे त्यांनी मौन बाळगलं आहे का असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी या मुद्द्यांवरून सरकारला लक्ष केलं. तर मतांच्या राजकारणासाठी मराठी माणसाचा, मराठी भाषेचा बळी सरकार देत असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. अशा सरकारसोबत चहापानाला जाणं योग्य नाही, त्यामुळे चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्याचा पुनरुच्चार या सर्व नेत्यांनी केला. शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात भंडारा जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने परसवाडा इथे शासनाच्या शुद्धीपत्रकाची होळी करून घोषणाबाजी करण्यात आली. हिंगोली शहरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या निर्णयाच्या प्रतीची होळी करून आंदोलन करण्यात आलं. एनडी स्टुडिओ आणि दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या माध्यमातून कर्नाटकात बेळगाव इथे उभारण्यात येत असलेल्या नवीन कला प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज केला. 3.5 एकर परिसरातल्या या कला प्रकल्पात 5 विविध प्रांतातली खेडी, हवाई दालन, कला प्रदर्शन असे विविध प्रकल्प उभारले जाणार आहेत. अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघाताची विमान अपघात अन्वेषण संस्था सर्वंकष चौकशी करेल असं नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या अपघातामागे घातपाताची शक्यता आहे का या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं की सध्या तरी यामागे दहशतवादी कट असल्याचं आढळून आलेलं नाही. अहमदाबाद इथं 12 जून रोजी लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात होऊन 274 जणांचा मृत्यू झाला होता. या विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला असून तो विमान अपघात अन्वेषण संस्थेच्या ताब्यात आहे. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात 6व्या क्रमांकावरचा चोऊ तियेनचेन याला 21-23, 21-15, 21-14 असं हरवलं. अंतिम फेरीत त्याचा सामना तृतीय मानांकित कॅनडियन खेळाडू ब्रायन यांग याच्याबरोबर होईल. महिला एकेरी तन्वी शर्माने उपांत्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोवाचा 21-14, 21-16 असा पराभव केला. आता तिचा सामना चीनच्या बेईवेन झांग बरोबर आज होणार आहे. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 8:30 सुरू होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसहभागाच्या बळावर मोठमोठ्या संकटांचा सामना करता येऊ शकतो हे आणीबाणीच्या काळानं दाखवून दिल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. पर्यावरण रक्षणाच्या प्रयत्नांची दिली माहिती. भ्रष्टाचार, मराठीवर अन्याय, हिंदीची सक्ती, शक्तीपीठ महामार्ग इत्यादी मुद्द्यांवर राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा विरोधकांचा आरोप. अधिवेशनपूर्व चहापान कार्यक्रमावर बहिष्काराचा निर्णय. अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी घातपाताची शक्यता आढळली नसून सर्वंकष चौकशी होईल असं हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांचं आश्वासन. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.